पंढरीनाथांच्या नगरीमध्ये पंढरीनाथांच्या शाश्वत अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर आपण गुरुपदिष्ट ध्यान केलं. संतांनी पंढरी आणि पंढरीनाथ यांच्या संबंधात जे काही उद्गार काढले अभंगांच्या रूपातून ते आपण थोडा वेळ पाहू. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. मन हे धाले मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर्बाह्य रंगुनी गेले विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप, विठ्ठल दीनाचा मायबाप विठ्ठलची, विठ्ठल स्थळी जळी भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, ऐसा भाव धरुनी मनी विठ्ठल आणिला निज ध्यानी, अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची, तो हा चंद्रभागे तीरा पुंडलिके दिधला थारा, बाप रखुमा देवी वरा जडले पायी विठ्ठलची. परब्रह्ममूर्ती सावळे सगुण पंढरी निधान वाळू वंटी, अमृत आनंद वोळला दरुशन तुटेल बंधन हेळा मात्रे, नामा म्हणे नको नामी सदा मन उभा नारायण भेटी पुरे. देख 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 पैल 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 उभा असे विटेवरी, खोळ बुंथीचा आकारू झळके पितांबरू, सौभाग्य सुंदरू विठ्ठल देव दान दीक्षा गुरु नामया दातारू, धरावया नागरू केशीराज. भजू एका विठोबास आणिक न करू अभ्यास, येथे साधन आहे एक पाहो विठोबाचे मुख, वर्णू हरीचे पवाडे काळ लावू देश धडे, नामा विष्णुदास म्हणे ऐसे करू हरी कीर्तन. येतिया पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप, येई विठाबाई आई माऊलिये निढाळावरी कर ठेवनी पालविये, पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आली विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी। वैकुंठीचे वैभव पंढरीसी आले भक्ते साठविले पुंडलिके बहुतासी लाभ देता घेता जाहला विसावा वोळला पांडुरंग योग याग साधने करीती जया लागी तो उभाची भक्ता लागी तिष्ठ तसे हीन दीन पापी होतु का भलते याती पाहता विठ्ठल मूर्ती मुक्त होती एका जनार्दनी सुखाचे माहेर बरवे भीमातीर उत्तमते। हरि हरि। पांडुरंग कांति दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे ते तिची शोभा कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी अला वेधू खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या साधू नेदी। हा कर्नाटकातून आलेला कानडा विठ्ठल त्यांनी मला वेध लावला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। उभा तर दिसतो आहे खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आणि खुणा करतो आहे असं भासत आहे मात्र त्याला हका मारल्या तर साद देताना दिसत नाही। संवाद तर घडतो आहे पण शब्द तर नाहीत। मी आणि विठ्ठल स्वरूप एक अशा प्रकारचा भाव तर आहे पण बोलावसं तर वाटत आहे। दुजे विण अनुवादू हे तव कैसे निगमे हे या ठिकाणी कसं होतं कोण जाणे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नि सांगे कसं होतं याचं वर्णन करता येत नाही। त्याच्या दर्शनाला गेलं तर गडबडायला होतं पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे पाया पडू गेलं तर डोळ्यात इतके अश्रू दाटून येतात की पावलं दिसतच नाहीत असं होऊन जातं। पावलं दिसत नाहीत असं म्हणून मान वर केली तर उभाची स्वयंभू असे आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी स्थिती होते की हा समोर उभा आहे की पाठीमाग उभा आहे समोर की पाठी मोरा न कळे ठकची पडिले कैसे फसल्यासारखं होत आहे क्षेमा लागी मन उतावीळ माझे म्हणोनी स्फुरताती बाहो क्षेम आलिंगन द्यावं म्हणून माझे बाहू उतावीळ झालेले आहेत बाहू स्फुरण पावत आहेत क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली पण याला आलिंगन दिल्यानंतर द्वैतभावच नाहीसा होतो आणि मी एकटा आहे असं लक्षात येतं. स्वरूपाने पांडुरंग आणि मी एक होऊन जातात. असावला जीव रावो. दोही बाही संतांची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठलू. गाती नारद तुंबर प्रेमे हरीची नामे गर्जती. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू उभा त्रैलोक्याची शोभा शोभतसे. विश्वाचा मोहना कपट नाटका पंढरी नायका पांडुरंगा. अवतार धरुनी होऊनी निमित्त बुझविसी दैत्य सर्पखाणी. गोपिकांचे घरी कामासील लंपट करीसी धीट गवळीयासी. भाव अभावाचा न करी कंटाळा गावी बाळ लीळा म्हणे नामा. हरी हरी हरी. उतरले सुख चंद्रभागे तटी पाहता वाळूवंटी बाळरूप. बहुता काळाचे ठेवणे योगियांचे. ध्येय शंकराचे सुख ब्रह्म. फार फार काळ योग्यांचा हा ध्येय होऊन बसलेला आहे. योग्यांचं योग्यांची ठेव होऊन राहिलेला आहे. आणि प्रत्यक्ष शंकरांचं देखील हा ध्येय सुख आहे. जया लागी अहो रात्र विवादती तो भक्ताची प्रीती उभा असे. वेद शास्त्र ज्याच्यासाठी जो प्राप्त व्हावा म्हणून रात्रंदिवस विवाद करतात तो भक्ताची प्रीती उभा असे. चोखा म्हणे सर्व सुखाचे आगर न कळे ज्याचा पार श्रुती शास्त्रा. लावण्याचा गाभा लावण्याचा गाभा. त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरीये विटेवरी. उभा पंढरी लावण्याचा गाभा लावण. पाऊले गोजरी श्रीमुख शोभले. ध्यान मिरविले भीमातीरी. वैजयंती माळा किरीट कुंडले परिधान केले पीत वस्त्र. चोखा म्हणे ऐसा लावण्य पुतळा तो आम्ही देखिला दृष्टी भरी. हरि हरि. आता राहो हे चि ध्यान डोळा मन लंपट. कोंड कोंडुनी धरी न जीवे देह भावे पूजी न. होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडो द्या, रूपी गुंतले लोचन पायी स्थिरावले मन, देह भाव हारपला तुझ पाहता विठ्ठला, कळो नेदी सुख दुःख तहान हारपली भूक, तुका म्हणे नभे परती तुझा दर्शने मागुती, सुंदर सुकुमार अंगकांती मनोहर, विठू घन नीळ सावळा, लावण्य मदनाचा पुतळा, कसी येला पितांबर चरणी ब्रीदाचा तोडर, निळा म्हणे कंठी मुगुटी मोर विसावेटी, शरण आल्याचा न पाहसी अवगुण, कृपेचे लक्षण सहज आहे, गजेंद्र गणिकेची राखिले त्वा लाज, सोडविला द्विज अजामिळ, सांगणे हे काय तुम्ही दिले देवा उदारा केशवा माय बापा, नामा म्हणे झणी अव्हेरीसी मज, जगी होईल लाज थोर तुझ, सख्या पंढरीचा राया घडे दंडवत पाया, ऐसे करी अखंडित शुद्ध प्रेम शुद्ध चित्त, वेद माझा चित्ता हाची लागो पंढरीनाथा, जाईन ओवाळुनी जन्मो जन्मी म्हणे जनी, आगा वैकुंठीचा राया रे, आगा वैकुंठीचा राया, आगा विठ्ठल सखया सख, आगा नारायणा अगा वसुदेव नंदना, अगा पुंडलीक वरदा, अगा विष्णु तू गोविंदा, अगा रघुमाईचा कांता कान्हो पात्रा राखी आता, घालुनी लोळणी पडलो अंगणी सिंचा सिचवणी तीर्थवरी, बोलावेल तनु होईल शीतळ झाली हळहळ बहुतापे पावे नया ठाया कई झाले होते आलो अवचिते उष्ट्यावरी तुका म्हणे कोणी जाणवा राऊळी येईल जवळी पांडुरंग जेवढं पाहू तेवढं थोडं आहे जेवढं वाचू तेवढं थोडं आहे हरि हरि कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू भव नदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा जगाचे जीवन भक्तांचे मोहन सगुण निर्गुण ठाण शोभतसे ते रूप गोकुळी नंदाची ये घरी यशोदे मांडीवरी खेळतसे इंद्रादी शंकर ध्यान धरिती जाचे तो लोणी चोरी गवळ्याचे घरोघरी सर्वावरी चाले जयाची ते सत्ता त्यासी बागुला आला म्हणता राहे सर्व ज्याच्या सत्तेत राहतात त्याला यशोदा म्हणते की बागुलबो आला आणि तो राहतो थांबतो एकाची पदे बळी पाताळी घातला तो उखळी बांधिला यशोदेने जयाचे नितृप्त त्रिभुवन सगळे तो लोणियाचे गोळे मागू न खाय एका जनार्दनी भरुनी उरला तो असे संचला विटेवरी हरि हरि अर्जुनाचे रथी श्रमला जग जेठी अर्जुनाच्या रथावर बसून सारथ्य करून श्रमलेला जग जेठी श्रीकृष्ण म्हणून कर ठेवूनी कटी उभा येथे म्हणून इथं पंढरीला कमरेवर हात ठेवून उभा धरूनी गोवर्धन उभा सप्त दिन म्हणून कर जघन ठेवनी उभा कौसादी मल्ल मारी जरासंध ते चरणार विंद उभे विटे धर्माघरी उच्छिष्ट पात्र काढी करे म्हणून श्रमे निर्धारे ठेविले कटी कर पुंडलिक भक्त देखोनी तल्लीन झाला एका जनार्दनी ठेविला कटी कर हरि 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 या अभंगांमध्ये जे दर्शन आहे ते खरं दर्शन याला प्रातिभ दर्शन असं म्हणायचं. तिथं जे दर्शन आहे ते प्रत्यक्ष दर्शन तेही मोठ्या आनंदाचंच आहे. पण या दर्शनाच्या वेळेला आपल्याला कोणी पुढे चला म्हणणार नाही, लवकर आटपा म्हणणार नाही. आणि या दर्शनाची जी दृष्टी आहे ती दृष्टी संतांची दृष्टी आहे. संतांच्या दृष्टीतून आपण दर्शन घेणं हे संतांच्या अभंगातून शक्य आहे. आपलं दर्शन झालं, काल आपण प्रत्यक्ष दर्शन घेतलं, पण हे दर्शन संतांनी दाखवलेलं दर्शन, संतांच्या शब्दांमुळे घडलेलं दर्शन, हे दर्शन अधिक सुखावह आहे हे निश्चित. किंबहुना अशा रीतीने दर्शन घ्यायचं असतं हे जाणून त्याचं दर्शन जर घेतलं तर ते दर्शन आपल्याला कितीतरी सुख देत राहतं. आपण सर्व साधक आहोत, संतांच्या शब्दांवरून आपण हे जाणून आहोत, म्हणून आपल्याबाबत देखील तो अधिक दयाळू अधिक कृपाळू असं निश्चितपणाने आहे. रोज आपण आज उद्या आणि परवा ध्यानानंतर असे पंढरीनाथांचे अभंग पाहू आणि त्यातून पुन्हा पुन्हा दर्शन घेत राहू. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.